इथे उलथली अस्वारी सूर्य उगवला की बघ जरा अजून आहे बाकी पूजेची सारी तयारी
अग चिडू नको शांत हो हा? हा? मी काय झालं सांगतो घरी येत होतो सकाळी वाटेत दिली यांनी हाळी मी सांगितलं तरी मला जाऊ दे घरी माझी आई बघते माझी वाट हे ऐके ना काही ना काळ वेळ पाही मग झाले दोन चार हात
हो हो हो
असं झालं
हा म्हणतोय
तसं झालं
चल आता जा रे घरी
मारा मारी नाही बरी
अरे मावशींची काळजी आता घे तू आपलं काय संध्याकाळी भेटू
आई 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 ग
अरे गुणी माझा बाळतो
आई 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 आई
सगळं चल आता खूप चुप घरा मग तुझी काढते वरा चल आता खूप चुप घरा मग तुझी काढते वरा
इथे तिथे आजूबाजू बघ ना ग काही बघ ना ग आई
अहो राहू द्या मावशी मोठा झालाय लेक धैर्यधर आमचा आहे तसा नेक
अहो सोडा ना मावशी आज राहू द्या उत्सवाचा दिस हाय आज जाऊ द्या
अहो तरुण आहे पोर मनगटात जोर
तरुण आहे पोर मनगटात जोर
अंगामधी रग हाय
जरा जास्तच हाय
अंगामधी रग हाय ज्वानीची धग हाय
अंगामधी रग हाय ज्वानीची धग हाय
बघ कसा मर्द घडी पराक्रमी शूर पराक्रमी शूर पराक्रमी शूर
संग्रामपूर
सळसळत्या रक्ताला किती रोखशील सूर्याच्या तेजाला किती झाकशील
नदीच्या प्रवाहाला ओढ सागराची वीरांच्या मनगटाला ओढ संगराची तुझा धैर्य धर वीर बापा चाले तुझा धैर्य धर अग वीर बापा चाले वीर बापा चाले
वीर बापा चाले
वीर बापा चाले
वीर बापा चाले
आणि माझा आसरा एकुलता एक एकुलता एक कुणाकडे पाहू जर झालं याला काही
ए आई आई ग नाही जाणार तुला सोडून मी दू
पानांचा सळसळा
जग सारी जा
कमान,
रूपवान,
कीर्तिमान,